हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:24 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये कालच्याला घडलेला एक प्रकार ज्यामुळे खऱ्या अर्थानं सातपूर परिसरात राहणाऱ्या मंडळींमध्ये घबराटीचं वातावरण आहे. घाबरून जाण्याची गरज नाहीये, शांत रहा. विकृत मनोस्थिती दाखवणारी एक घटना घडली आहे. जवळजवळ 5 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि ह्या प्रकरणामध्ये 3 लोकांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकारासंदर्भात बोलण्यासाठी थोड्याच वेळात आपल्यासोबत ACP अतुल झेंडे सर असणार आहेत. त्यांच्याकडून एकूण प्रकारासंदर्भात तर माहिती मिळवणार आहोतच आपण, सोबतच लोकांनी टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण पोलीस डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे आणि काही महत्वपूर्ण पावलं सुद्धा उचलली जाणार आहेत याच प्रकारानंतर, याच प्रकाराच्या अनुषंगानं शोधकार्यासाठी आणि असा प्रकार परत घडू नये यासाठी सुद्धा. तर ते काय नेमकं पाऊल आहे तुम्हाला थोडा स्वाद सरांकडून कळेल. जस्ट स्टे ट्यून्ड. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.